हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. पॅरेंट्स स्कीम मधून बोलतोय. तुम्हाला अभिरुची परिसर बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. तुम्ही साईट व्हिजिट करणार होते तर व्हिजिट केलं होतं का? फ्लॅट अवेलेबल नाही आहेत. कोणते फ्लॅट मॅम, म्हणजे कोणतेच फ्लॅट अवेलेबल नाहीत असं म्हणले? अच्छा, ठीक आहे मॅम. अच्छा, हां मॅम, म्हणजे तुम्हाला रेडी पोझिशन फ्लॅट तिथे अवेलेबल नाहीत आहेत मॅम? तीन वर्ष. ओके ओके मॅम, ओके ओके मॅम, थँक्यू. ओके मॅम, थँक्यू.